दुसरे राजे अध्याय 16 इस्रायलचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह याच्या 17 वर्षी योथामाचा मुलगा अहाज यहुदावर राज्य करू लागला. अहाज तेव्हा 20 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 16 वर्ष राज्य केले. परमेश्वराने जे कृत्य वाईट म्हणून सांगितले ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते करत नसे. त्याऐवजी तो इस्रायलाच्या राजांच्या मार्गात चालला आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्रायलच्या लोकांपुढून घालवली होती त्यांचा तिरस्करणीय कर्मास अनुसरून त्याने आपल्या मुलाचे अग्नीतून अर्पण केले. तो उंच स्थळी टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्या गर्द वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळत असे. रामाचा राजा रसीन आणि इस्रायलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुश्लेमेवर स्वारी करून आले आणि त्यांनी अहाजाला घेरले, पण ते त्याचा पराभव करू शकले नाही. अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलात हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे. अशूरचा राजा तिगलत पिलेसर याच्याकडे अहाजने दूतांमार्फत संदेश पाठवला की मी तुझा दास व तुझा मुलगा आहे. अराम आणि इस्रायलचे राजे माझ्यावर चाल करून आले आहेत, तेव्हा माझ्या मदतीला वर ये आणि मला वाचव. अहाजाने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोने रुपे बाहेर काढले. ते त्याने अशूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले. तेव्हा अशूरच्या राजाने अहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकास त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले. अशूरचा राजा तिगलत पिलेसर याला भेटायला अहाज दिमिष्काला गेला. तेव्हा तेथील वेदी त्याने पाहिली आणि तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरिया या याचकाला दाखवला. दिमिष्काहून अहाजाने पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरिया याचकाने वेदी उभारली. राजा अहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले. मग राजा दिमिष्काहून आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर यज्ञ अर्पण केला. त्या वेदीवर त्याने होमार्पण आणि अन्नार्पण केले. याचे पेयार्पण ओतले, तसेच शांत्यार्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले. जी पितळी वेदी परमेश्वराच्या समोर होती ती त्याने आपली वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थना मंदिर यांच्यामधून काढली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली. मग राजा अहाजाने उरिया याचकाला आज्ञा केली, मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, देशातील सर्व लोकांचे होमार्पण व त्यांचे अन्नार्पण व त्यांची पेयार्पणे राजाचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्याकरता असावी. उरिया याचकाने अहाज राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्व काही केले. मग अहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि गंगा काढले आणि गंगासागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवले. शब्बात दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशही त्याने अशूरच्या राजासाठी परमेश्वराच्या मंदिरापासून फिरवला. यहुदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात अहाजाचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत. अहाजाच्या निधनानंतर त्याचे दाविदाच्या नगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजानंतर त्याचा मुलगा हिजकिया नवा राजा झाला.